सुपर हिट 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. माणुसकीच्या संगे आता माणूस बनूनी माणूस आला, सायांनीच्या सूर्यानेही माणुसकीला सलाम केला. माणुसकी मना मनाची माणुसकी सध्या अनुभवायला मिळते आहे. रेड एफएम 93.5 म्हणते खैर करोना आणि लॉकडाऊन रूल्सचं पालन करत असताना आपण सगळ्यांनी घरात राहणं किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात घेतलेली आहे. आणि या गोष्टीला लक्षात घेऊनही आपण सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून आपल्या नियर अँड डिअर वन्सची काळजी करतोय. अमेझिंग सलाम. आपण सोशल मीडिया डिटॉक्स करतोय, आपण फेक मेसेजेसवरती विश्वास ठेवत नाही आहोत. अमेझिंग हायजीन प्रॅक्टिस करतोय आपण, 20 सेकंदांसाठी हात स्वच्छ धुतोय, स्वतःला स्वतःच्या फॅमिलीला सेफ अँड सिक्युअर ठेवतोय, भाजी किराणा आणण्यासाठी घरातनं एकच माणूस बाहेर पडतोय आणि घरात आल्यानंतरही स्वतःला सॅनिटाईज करण्याचा तो प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टी इत्यंभूत केल्या जात आहेत. सलाम आहे बॉस तुम्हाला. अजूनही जर कोणी या गोष्टी नसेल करत, जर कुठंतरी 19-20 होत असेल ना, तर या केसमध्ये यंदाच्या दिवसांमध्ये हे 19-20 सुद्धा चालणार नाही आहे. त्यामुळे सगळं 100 पैकी 100 फॉलो करा और केअर करो ना.
रेड एफ एम कहता है केअर करो ना.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.